अध्याय चौथा श्लोक क्रमांक 34 आणि 35। तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्वदर्शिनः यज्ञात्वा न पुनर्मोहम् एवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्षस्यात्मन्यथो मयि। ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी जाना आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी। जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुभटा वोळगोनी। तरी तनु मनु जीवे चरणांसी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ। मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पानये। जयाचेनी वाक्य उजिवडे जाहले चित्त निधडे ब्रह्माचेनी पाडे निशंकू होय। ते वेळी आपण पेया सहिते ये अशेषेही भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू। ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तई मोहांधकारू जाईल जई गुरुकृपा होईल पार्थागा।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर संत। श्रवण करता करता आणि ज्याच्याकडून श्रवण करतो अशा व्यक्तीचे वेद लागल्यानंतर त्या व्यक्तीचं स्तुती स्तवन त्याच्यामध्ये रमून गेलेलं असताना नामस्मरण म्हणजे त्या व्यक्तीचं नामस्मरण अथवा देवाचं स्मरण विष्णू स्मरण असं करत करत पारमार्थिक प्रवास हा अनुग्रहापर्यंत येतो। आणि हे आपल्या सगळ्यांच्या अनुभवाचं आहे। निश्चय होतो सद्गुरूंकडून अनुग्रह घेण्याचा आणि सद्गुरुजी साधना सांगतात त्या साधनेप्रमाणे चालत सद्गुरु सांगतात त्या बोधाचं सेवन यथावकाश घडायला सुरुवात होते। आणि त्याचबरोबर सद्गुरूंविषयीचा पूज्य भाव आणि त्यापोटी सद्गुरूंचं पूजन देखील तो करतो। विशेष करून मानस पूजन अपेक्षित आहे। आणि या पूजनातून त्याचा पूजनाचा भाव वर्धिष्णू होतो। सद्गुरूंचं स्वरूप साधनेनी अधिक अधिक व्यापक कसं आहे ते समजतं। व्यक्तीपुरतं मर्यादित नाही। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे असं तो सद्गुरूंबद्दल म्हणायला लागतो. जिथं जिथं माझं मन जातं त्या त्या ठिकाणी खरं म्हणजे तुम्हीच आहात. आणि मी जिथं जिथं प्रेमादराने मस्तक ठेवतो तिथं खरं म्हणजे तुमचेच दोन चरण आहेत, त्याच्यावरच मी नमस्कार करत असतो. म्हणून अर्चनापासून भाव व्यापक व्हायला सुरुवात होते. एका बाजूनी साधना चालू असते आणि मग तो व्यापक अंगाने सद्गुरूंचं सर्वत्र दर्शन घेण्याच्या बोधामध्ये येतो. वंदन भक्तीमध्ये सद्गुरूंना तर वंदन आहेच, पण तो ही वंदनाची साधना अजून व्यापक करायला शिकतो. आणि या वंदनातूनच स्वाभाविक अर्चन आणि वंदनातून आपण वारंवार ज्यांची पूजा मानस पूजा करतो आहोत आणि वारंवार ज्यांना नमस्कार करतो आहोत त्या ध्येयमूर्तीचे आपण दास आहोत असा भाव त्याच्या ठिकाणी वर्धिष्णु होतो. आणि दास सेवक या भावानी जे पडेल ते काम तो करायला सुरुवात करतो. जी भूमिका होती की श्रवणासाठी येऊन बसायचं आणि श्रवण झाल्यावर जायचं आणि सद्गुरूंच्या व्यक्तिमत्वानी वेधला गेलेला साधना करू लागलेला सद्गुरूंना आपल्या मनामध्ये पूजा करू लागलेला त्यांना वंदन करू लागलेला तो आता केवळ तेवढ्या पुरता राहत नाही, तो तिथे पडेल ते काम करायला सुरुवात करतो. आणि समर्थांनी या दास्य भक्तीच्या लक्षणातलं पहिलं लक्षण हेच सांगितलंय, पडिले कार्य तितुके करावे असं ते म्हणतात, पण तो तसंच करायला लागतो. आपण सेवक आहोत अशा भावनेमध्ये अशा भूमिकेमध्ये तो येतो. त्यांचा जास्तीत जास्त सहवास आपण घ्यावा असं त्याला वाटायला लागतं. सदा सन्निधीची असावे देवद्वारी एका प्रकारे सद्गुरूंच्या जवळ तो राहतो. समर्थांनी ज्याला सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता असं म्हटलेलं आहे त्याप्रमाणे देखील सहवास त्याप्रमाणे देखील सान्निध्य तो अनुभवायला लागतो. लोकी राहणे ते सलोकता म्हणजे सद्गुरूंचा देहानी संग सहवास याला सलोकता मुक्ती असं म्हणतात. मुक्ती म्हणजे त्यावेळेला मुक्ततेचीच भावना असते म्हणून मुक्ती. आणि मग तो विचाराने देखील समीप राहायला शिकतो. चिंतनाने समीप राहायला शिकतो, त्यांच्या विचारांच्या जवळ राहायला शिकतो, त्यांच्या बोधाच्या जवळ राहायला शिकतो. देहाने सलोकता किंवा सन्निध असणं ही आनंददायीच गोष्ट आहे. संतांचा संग तोची स्वर्गवास असं म्हटलेलं आहे. जणू आपण स्वर्गात आहोत असं वाटत असतं, पण त्याच वेळेला जर मनानी चित्तानी बोधानी बुद्धीनी देखील सद्गुरूंच्या विचारांचं सान्निध्य अनुभवत असेल तर सद्गुरूंच्या सन्निध असताना जी सलोकता मुक्ती असते त्याच्याऐवजी विचारच सद्गुरूंच्या विचारांच्या जवळपास फिरायला लागले, त्यांनी सांगितलेल्या बोधाच्या जवळपास असतील तर तो जिथं असतो तिथं सद्गुरूंच्या समीप असतो. साधना करता करता त्याला आपल्या स्वरूपाचा प्रत्यय येतो, स्वरूपाची प्रचिती येते आणि त्याच्या लक्षात येतं की सद्गुरूंचं स्वरूप आणि आपण अनुभवलेलं जे आपलं स्वरूप आहे ते एकच आहे. सद्गुरू परमात्मा स्वरूप आणि आपणही परमात्मा स्वरूप असा बोध आपल्या ठिकाणी, आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी झाला. अशा प्रकारे तो स्वरूपता मुक्तीचा धनी होतो. अशा सर्व प्रकारांनी तो सद्गुरूंच्या सन्निध राहतो. देवद्वारी असताना तो या सगळ्या प्रकारे आपली वाटचाल चालू ठेवतो. आणि तिथं जे जे कमी आहे असं वाटतं तिथं तिथं तो उभा राहतो. त्याला सद्गुरूंचं कार्य हे आपलं कार्य वाटतं. जसं आपल्या घरात काही अडचण निर्माण झाली की आपण लगेच उभे राहतो. शेजारच्या घरात पाणी येत नाहीये तर आपण पाणी भरायला जात नाही, जातो. पण आपल्या घरात पाणी येत नाहीये तर आपल्या घरातली सगळी मंडळी बाहेर पडतात, पाणी घेऊन येतात. का? आता या कामाची आवश्यकता आहे हे त्यांना कळतं. पडिले कार्य तितू काही करावे याचा हा अर्थ आहे. या ठिकाणी कमतरता आहे तेव्हा तो सूचना करत बसत नाही की जरा तिथं कार्यकर्ते लावा, इथं कमी पडलं. तो स्वतः धावतो. त्याला असं वाटतं की हे आपल्या घरचं काम आहे, आपल्या सद्गुरूंचं कार्य म्हणजे, आणि आपण हे करायला हवं अशी त्याची भूमिका होते. याला पडिले कार्य तितू के करावे असं म्हणायचं. देवाचे वैभव सांभाळावे, न्यून पूर्ण पडोची नाही दावे, चढते वाढते वाढवावे भजन देवाचे. याव्या मागच्या वेळेला मी घेतल्या थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगतोय तर तुम्ही किती उत्सुकतेने ऐकताय. पण हा उत्सुकतेने ऐकण्याचाच विषय आहे. अशा रीतीने सद्गुरूंची सेवा क्वचित करायला मिळते. सद्गुरूंच्या कार्याची सेवा, ती सेवा शरीराच्या अंगानी, मनाच्या अंगानी, चित्ताच्या अंगानी, धनाच्या अंगानी, सर्व अंगानी करणं. आणि स्वरूपानंदांनी स्वामीजींना सांगितलं तसं स्वतःच्या बोधाची पातळी हळूहळू जशी वाढत जाते तसं तसं विश्व हे मद्रूप मानवनी पांडवा करी माझी सेवा सर्व भावे. सर्वत्र माझंच स्वरूप भरून राहिलेलं आहे अशा पद्धतीने पाहून मग हेटाळणी होणार नाही. मग तुच्छता राहणार नाही. जगतामध्ये आपण हेटाळणीनी, तुच्छतेनी, आपला संबंध नाही अशा भावनेनी असे राहू शकणार नाही. सद्गुरूंच्या बाबत जसे तसेच जगताच्या बाबत राहू. आणि मुख्यतः सगळ्या जगाची सेवा करायला जाणं याचा अर्थ विचारांनी जगाला सावरणं. एका व्यक्तीची तेवढीच शक्ती असू शकते. तुकाराम महाराजांच्या हातामध्ये वयाच्या 18-20 वर्षी तराजू होता आणि जसा त्यांचा अधिकार बदलत गेला तसे ते जगद्गुरू झाले. आता तुकाराम महाराजांनी जगताची सेवा करायची याचा अर्थ तुकाराम महाराजांच्या विचारांनीच ती सेवा घडते. जसं स्वरूपानंदांनी स्वामी माधवनाथांना सांगितलं की सेवकत्व अंगी बाणावं आणि विश्व हे मद्रूप मानून सेवा करावी. आणि तुम्ही जी ज्ञानेश्वरी सांगता त्या ज्ञानेश्वरीच्या श्रवणाकरता मीही तिथे उपस्थित असतो मनानी, असं ते म्हणाले. जे पावसमध्ये येऊन अंगण झाडतात सारवतात तीही सेवाच आहे, गुरुद्वारी तशी सेवा करावी, पण तुम्ही जी ज्ञानेश्वरी सांगता तीही माझी सेवाच आहे, असं सद्गुरू म्हणाले त्यांना. अशा प्रकारे अधिकाराप्रमाणे सेवा देखील बदलत जाते. मुख्यतः सद्गुरूंच्या वचनाचं प्रतिपालन आणि त्या वचनामध्ये राहणं हे दास्य आहे. शिष्याचं लक्षण सांगत असताना देखील सद्गुरूंचे वचन प्रतिपाळणं हे मुख्य शिष्याचे लक्षण असं समर्थांनी म्हटलेलं आहे. सद्गुरूंचं वचन म्हणजे ऐक शिष्या येथींचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. सद्गुरूंचं वचन याचा अर्थ सद्गुरूंनी केलेला उपदेश, जीव आणि परमात्मा, जीव आणि शिव हे एकरूप आहेत, असं जे सद्गुरूंचं वचन आहे हे मुख्य वचन समजलं जातं आणि सद्गुरूंच्या या मुख्य वचनाचं प्रतिपादन. म्हणून तुम्ही रोज ध्यानाला बसत असाल, रोज ध्यानाच्या बरोबरीने ध्यानातून उठल्यानंतर सर्वांतरयामी प्रभू पाहण्याची दृष्टी विकसित करत असाल आणि हे अशी दृष्टी विकसित करत असताना आपण स्वतः देह आहोत असं न मानता आपणही तेच आहोत असा बोध धरून ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही गुरुसेवकच आहात. प्रत्येकाला सद्गुरूंच्या सन्निधी जाऊन सेवा करायला मिळेल असं नाही, पण ही अंतरंग गुरुसेवा आहे, हे गुरुदास्य आहे आणि तुमच्या देहाच्या योगानी भाग्यानी, कोणाकोणाचं भाग्य असतं देहाचं देखील की त्यांना सद्गुरूंच्या खूप निकट जाता येतं, तर मग त्या अंगाने सद्गुरूंची सेवा जरूर करावी. अंबुराव महाराजांना जेव्हा उमदीकर महाराजांनी अनुग्रह दिला ते चार दिवसांनी त्यांच्याकडे आले आणि म्हणाले की काय माझी अवस्था करून ठेवली आहे, तुम्ही मला अनुग्रह दिलात आणि माझ्या डोळ्याच्या खाचा झाल्या म्हणाले. कारण उमदीकर महाराज असं म्हणाले की सदैव दृष्टी आज्ञाचक्राच्या ठिकाणी लावून राहावं, तर हे वचन त्यांनी इतक्या टोकाचं घेतलं. ते म्हणाले रात्र दिवस सर्व काळ मी इथं दृष्टी लावून बसलोय, डोळ्यातून सतत पाणी वाहतंय, डोळे दुखायला लागले, असा अनुग्रह वगैरे मला काही नको म्हणाले. मला तुमच्या वचनातून सोडवा, बघा कसा भाव आहे. तुम्ही मला सांगितलं आता मला तिथं दृष्टी ठेवणं माझं काम आहे, माझ्या डोळ्याच्या खाचा झाल्या. तर उमदीकर महाराज म्हणाले की आंबुराया, सकाळी 3 तास, दुपारी 3 तास आणि रात्री 3 तास एवढी साधना पुरे, असं 24 तास अशी दृष्टी ठेवण्याचं काही कारण नाही. गुरूंचं वचन प्रतिपालन करणं हे कसं टोकाला जाऊन उगीच जीवन घडत नाहीत. अंबुराव महाराजांना स्वामीजी असं सांगायचंय की अंबुराव ही अक्षर लिहायला म्हणजे सही करायला वेळ लागायचा, एक एक अक्षर लिहून निरीक्षर होते. पण अंबुराव महाराज त पुढे जेव्हा दासबोधावर निरूपण करत असत तेव्हा गुरुदेव रानडे कोपऱ्यात उभे राहून निरूपण ऐकत असत. त्यांच्यासमोर बसून निरूपण त्यांनी ऐकलं नाही, एवढा त्यांनी मोठा अधिकार मिळवला दास्यत्वानीय. आणि हे दास्य म्हणजे सद्गुरूंच्या वचनाचं प्रतिपालन करणं. देहाच्या अंगानेही त्यांनी दास्य केलं, जसं हे वचनाचं प्रतिपालन आहे. मी असं वाचले की हैदराबादला इनामदारांकडे उमदीकर महाराज गेले तेव्हा उमदीकर महाराज हे घोड्यावर बसून गेले आणि आंबूराव महाराज घोड्याच्या मागं निम्म चालत निम्म पळत अशा प्रकारे कसा तरी वेग राखत असे महाराजांच्या मागोमाग गेले. ते आंबूराव महाराजांना बरोबर घेऊन गेले, प्रेम होतं. पण आंबूराव महाराज चालत होते आणि महाराज घोड्यावर बसलेले होते. दास्याबद्दल सांगतोय, तिथं गेल्यानंतर इनामदारांच्या वाड्यात दुपारच्या वेळेला 11-12 दरम्यान पोहोचले. महाराजांकरता गरम पाण्याची स्नानाची व्यवस्था केली, महाराजांचं स्नान झालं, आंबूराव महाराजांनी स्नान करून घेतलं आणि सकाळपासून प्रवास झालेला होता. महाराज म्हणाले की आंबूराया, मी घोड्यावर बसून आल्यामुळे माझा नेम झालेला आहे पण तुझा नेम राहिलाय. तुझा 3 तासाचा नेम कर आणि मग तू भोजनाला बस. खरं म्हणजे या प्रकारे देहाच्या अंगानी दास्य करणं, अशा रीतीने दास्य करणं हे तसं अवघडी आहे. प्रत्येकाच्या प्रकृतीतली ती गोष्ट असेल नसेल, पण आपल्याला प्रेरणा घेण्यासाठी म्हणून नक्की या गोष्टी उपयोगी आहेत असं मला वाटतं. दासाचे गुण आहेत, दास नम्र असला पाहिजे. मारुती रायांचं जे वर्णन आलेलं आहे, मनोजीवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम मारुत यूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये, असं वर्णन आहे. नम्र असला पाहिजे दास, हा दक्ष असला पाहिजे, जितेंद्रिय असला पाहिजे. तो दास आहे म्हणजे आपल्या स्वतःला दास मानत असला तरी देखील सर्वसाधारणपणाने ज्यांना काही जमत नाही अशी लोक सेवेची कामं करतात असा दास अपेक्षित नाहीये. काहीच लिहित वाचत नाही तर निदान तुमच्या घरात तरी ठेवून घ्या, 4 कामं करेल असा दास नाहीये. तो बुद्धिमताम वरिष्ठम असा आहे. तसं समूहाचंही नेतृत्व करणारा असं मारुती रायांचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे एका बाजूनी सद्गुरूंचा दास म्हणून मनानी राहिलेला कित्येक गुणांनी युक्त असला पाहिजे. आणि सहजच आहे, जो सतत श्रवण करतो ध्यान करतो, ज्यांनी व्यापक सेवाभाव आत्मसात केलेला आहे ते अजून पुढची पुढची बुद्धी असल्यामुळेच तो हे सगळं करतो आहे. समर्थ असं म्हणतात की वैभव देवाचे चालवावे आणि नीच दास्यत्वही करावे. एका बाजूने देवाचं वैभव चालवण्यासाठी म्हणून सगळी शक्ती बुद्धी कामाला लावणं आणि दुसऱ्या बाजूनी आपण दास आहोत असं मानणं. त्याच वेळेला देव किंवा सद्गुरू तुम्हाला दासासारखं वागवत नाहीत, तुम्ही त्यांचे सेवक आहात म्हणून तुम्ही वर्तन करता. पडिले प्रसंगी सावध असावे सर्व काळ, आणि जो जो जसा जसा प्रसंग असेल त्या त्या प्रसंगाप्रमाणे त्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी म्हणून सावधानता देखील त्याच्या ठिकाणी असावी असं समर्थ म्हणतात. जे जे काही पाहिजे ते तत्काळची दिजे. सद्गुरूंना जे हवं आहे आत्ता त्या कामासाठी जी जी आवश्यक गोष्ट आहे ते लगेच करणं. अत्यंत आवडीने की जे सकळ सेवा आणि सर्व प्रकारची सेवा अतिशय आवड ठेवून करणं, आवड ठेवून करावी. ते असं म्हणतात की सकळांचे करावे पारपत्य. सद्गुरूंकडं जे शिष्य सद्गुरूंचे येतात तर त्यांच्याही त्यांच्याशी प्रेमादरांनी सप्रेम त्यांचा समाचार घेत राहावं. ओळखी वाढवाव्यात. कोणाच्या ठिकाणी काय गुण आहेत हे सहज समजले तर पाहावेत. त्यांना कोणीतरी सद्गुरूंच्याही व्यतिरिक्त कोणीतरी या बसा बरेच दिवसात दिसला नाहीत असंही म्हणणारा समाचार घेणारं असं असावं. सकळांचे करावे पारपत्य, आल्यांचे करावे आतिथ्य. जे सद्गुरूंकडे आलेले आहेत त्यांचं आदरातिथ्य करावं. ऐसी हे जाणावी सत्य सात्वी भक्ती. म्हणजे आता सद्गुरूंपुरतं हे मर्यादित नाही ठेवलेलं दास्य. तर सद्गुरूंकडे जे आलेले आहेत त्यांना मोठ्या प्रेमाने बोलवावं, त्यांचं आतिथ्य करावं. त्यांचं मन सांभाळावं. इथपर्यंत समर्थ येऊन पोचले. वचने बोलावी करुणेची, नाना प्रकारे स्तुतीची, अंतरे निवती सकळांची ऐसे वदावे. आणि सर्वांशी प्रेमानी करुणेनी बोलत राहावं, बोलावं. त्यांच्या गुणांची स्तुती देखील असावी आणि सर्वांची अंतःकरण निवतील, तृप्त समाधानी होतील अशा प्रकारे बोलावं. ऐसे दास्य करावे देवाचे, येण्याची प्रकारे सद्गुरूंचे. प्रत्यक्ष न घडे तरी मानस पूजेचे करीत जावे. मानस पूजेमध्ये रोज दोन चार सद्गुरूंचे जे भक्त आहेत ते तिथे उपस्थित आहेत आणि त्यांना तुम्ही सद्गुरूंबरोबर काहीतरी देताय आणि सद्गुरूंचं जसं भांडं विसरून ठेवताय तसं त्यांचंही भांडं विसरून ठेवताय असं जर पूजेत केलं तर प्रत्यक्ष कधीतरी कराल देखील, सांगता येत नाही. जर तशी सवय लागली पूजेच्या वेळेला तर प्रत्यक्ष ही अंगीते बाणेल येईल सांगता येत नाही। म्हणून मानस पूजेच्या वेळेला देखील हे सगळं करावं असं समर्थ म्हणतात। यांनी जो करतो त्याचा आंतरिक विकास होतो। अशा प्रकारे समर्थांनी दास्य भक्ती सांगितली। आपण एक 2-4 मिनिट शांत बसू, थोडं चिंतन करू। हरि 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 स्वामी जी स्वामी जी हरि 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 हरि। असा जाणता भक्त आणि जाणता दास असं ज्याला म्हणू, हा सखा होण्याचे जे गुण आहेत, सखा होण्याची जी पात्रता आहे ती पात्रता संपादन करतो। कारण सद्गुरू पाहत असतात की सद्गुरूंच्या कार्याचं वैभव वाढवण्यासाठी झटतो आहे, तन मन धनानी झटतो आहे, साधना करतो आहे, यथास्थित बोधाला देखील प्राप्त होण्याचा प्रयत्न करतो आहे, विचाराच्या अंगानी समीपता मुक्ती, प्रत्यक्ष सहवासाची अत्यंत गोडी, ध्यानामध्ये स्वरूप बोध प्राप्ती किंवा उन्मनी स्थिती किंवा चांगलं ध्यान, आणि देवद्वारी झिजतो आहे, देवाचे वैभव वाढवावे आणि नीच दास्यत्वही करावे, एवढं सगळं करून त्याच्या ठिकाणी किंचितही अभिमान नाही, तो सर्वांची सेवा करायला तत्पर आहे, सद्गुरूंची देखील आणि गुरुभक्तांची देखील, सद्गुरूंची देखील आणि गुरु कार्याची देखील। हे करत असताना अनेक प्रसंग गुदरतात, तर तेव्हा तो सावध राहून ते प्रसंग सद्गुरूंकडे येण्याच्या आधी देखील परतवून लावतो। मारुतीरायांचं तसंच चरित्र आहे. कित्येक गोष्टी रामचंद्रांपर्यंत येण्याच्या आधीच मारुतीरायांनी निस्तरल्या. सद्गुरूंना काय त्यांचं मनोगत आहे, त्यांची काय इच्छा आहे, त्याच्याकडे लक्ष आहे आणि ते लगेच पुरवतो आहे. आणि अतिशय आवड ठेवून सर्व प्रकारची सेवा करतो आहे. तसंच गुरुद्वारी आलेले आहेत त्यांची विचारपूस करतो आहे, त्यांचं आदरातिथ्य करतो आहे, त्यांचं मन सांभाळतो आहे, त्यांना काही कमी पडत नाही ना हे पाहतो आहे. एवढं सगळं बोलत असताना नम्र आहे, सर्वांशी नम्रतेनी प्रेमानी करुणेनी बोलतो. दास्यत्वाच्या ठिकाणी चुकलेल्या दास्यत्वाच्या ठिकाणी दास्यत्वाचा अभिमान असतो, चुकलेल्या दास्यत्वाच्या ठिकाणी. कारण एका बाजूला दास असताना लोक मग तशा प्रकारेच त्याच्याशी बोलणार चालणार. तो जर सेवा करणार असेल तर मग मलाच का सतत विचारतात, आम्ही सेवा करतो म्हणजे काय झालं. अशा प्रकारे चुकलेल्या दास्यत्वाच्या ठिकाणी अहंता येते, अहंकार येतो. पण त्याचं सातत्याने घडणारं श्रवण, अंतर्मुखता, साधना, त्याचं अर्चन आणि व्यापक होत चालणारं वंदन त्याला असं करू देत नाही, त्याला ठीकठाक जाग्यावर ठेवते. त्यामुळे तो सर्वांशी प्रेमानेच बोलत वर्तन करत राहतो. सर्वांची अंतःकरणं जेणेकरून निवतात अशा प्रकारे तो राहतो, अशा प्रकारे वर्तन करतो. सद्गुरूंच्या ठिकाणी जमा झालेल्या समुदायामध्ये सद्गुरूंना अशी व्यक्ती जवळची वाटायला लागते. अनेकांना सद्गुरूंचं जवळ राहणं, सद्गुरूंच्या जवळ जावं असं वाटत राहतं. पण तसं त्यांना जाता येत नाही अशी त्यांना खंतही असते. पण सद्गुरू कोणाला जवळ करतात त्याचं वर्णन चाललेलं आहे. अशा व्यक्तीच्या बाबत सद्गुरूंना भरवसा वाटायला सुरुवात होते, सद्गुरूंना विश्वास वाटायला सुरुवात होते. कोणतंही काम जर निघालं तर सद्गुरूंच्या डोळ्यासमोर ही व्यक्ती येऊन उभी राहते की हिला सांगितलं की होईल. सद्गुरूंबद्दल याच्या ठिकाणी प्रेम असतं आणि सद्गुरूंना सर्वांच्याच बाबत जरी प्रेम वाटत असलं तरी देखील त्याही प्रेमाच्या पुढे तो जवळिकेच्या भूमिकेमध्ये सद्गुरूंशी राहतो. सद्गुरूंचं आपल्याला प्रेम मिळालेलं आहे, मिळतं आहे, हे कोणत्या लक्षणांवरून समजावं, याचं इंडिकेशन काय, असा एक प्रश्न नुकताच कोणीतरी मला वाटतं शिबिरात विचारलेला असेल की हे शिष्यांनी कसं समजावं की आपण आपल्याला सद्गुरूंचं प्रेम मिळतं आहे, आपण सद्गुरूंवर प्रेम करतो हे सद्गुरूंना कसं कळावं, ही दुसरी बाजू त्याची आहेच आहे. ते अशा सहज भावनेतून व्हायला सुरुवात होते. उभयतांचा एकमेकांच्या ठिकाणी असणारा प्रेम आणि विश्वास हा वर्धिष्णू व्हायला लागतो, वाढायला सुरुवात होते. समर्थ म्हणतात की देवासी परम सख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षणाईसे. श्रवणापासून ते दास्यत्वाचा जो प्रवास आहे तो प्रवास सख्यत्वाला पोषक होतो. तसा प्रवास घडला असेल तर सख्य निर्माण होतं. जो सखा असतो तो दास असतो मनातून. सद्गुरू त्याला दास समजत नाही तर ते सखा समजतात. हा सद्गुरूंना सद्गुरूंचा दास समजत असतो आणि ते जर सख्यत्व राखून असतील तर तो त्याही गोष्टीची तृप्तता करतो, पूर्णता करतो. सद्गुरूंनी सखा समजणं, सद्गुरूंनी विश्वास टाकणं आणि शिष्यांनी दासाच्याच भूमिकेमध्ये राहणं, सेवेच्या प्रेमाच्या ओढीच्या अशा भूमिकेमध्ये राहणं ही सख्य भक्ती आहे. एका बाजूनी दास्य, दुसऱ्या बाजूनी सद्गुरूंच्या बाजूनी सख्य. याचं कारण आता तो सद्गुरूंना जे सद्गुरूंना आवडतं तसाच वागत असतो. आता याचं वर्तन सद्गुरूंच्या बोधापेक्षा, त्यांच्या शिकवणुकीपेक्षा, त्यांच्या विचारापेक्षा, त्यांच्या सर्वसामान्य उपदेशापेक्षा देखील वेगळं नसतं असं व्हायला सुरुवात होते. समर्थ म्हणतात, देवास जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे तेणे रीती, येणेकरिता भगवंती सख्य घडे नेमस्त. देवाला ज्याची अत्यंत प्रीती, स्वामीजींना ज्ञानेश्वरी आवडते, आपण ज्ञानेश्वरीवर प्रेम करावं. स्वामीजींना ध्यान आवडतं, आपण नियमित ध्यान करत राहावं. किती? 12.5 मिनिटं नव्हे, चांगलं तास, दीड तास. त्यांना आपली जी कर्तव्य कर्म आहेत ती कर्तव्य कर्म उत्तम रीतीने करणारा भक्त आवडतो. आपण तसं राहावं. सद्गुरूंचं वचन प्रतिपाळणं म्हणजे तू तेच आहेस असं सद्गुरूंनी सांगितलेलं आहे ते सतत चित्तामध्ये घोळवतो. त्यामुळं जो दुःखी, खिन्न, नाना विकारांनी विकारित झालेला असा राहत नाही असा सद्गुरूंना आवडतो. देवास जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे तेणे रीती, येणेकरिता भगवंती सख्य घडे नेमस्त. एका बाजूने दास्यापर्यंत आलेला आता अगदीच मनकवडा जसा असावा तसं सद्गुरूंचं सगळं ओळखणारा झालेला असतो. भक्ती, भाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा. सद्गुरूंना भक्ती आवडते, सगुणाची भक्ती, निर्गुणाशी अनन्यता आणि याची सद्गुरूंवर असणारी भक्ती. भावानी म्हणजे विश्वासानी राहणं हे सद्गुरूंना आवडतं. भक्ती, भाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन. हा निरूपण ऐकण्यासाठी मोठ्या ओढीनी, प्रेमानी येऊन बसतो. कथा कीर्तनामध्ये देखील त्याला गोडी आहे सद्गुरू करतात तेव्हा. प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा. मग आपण प्रेमळ भक्त होतो. गोड गळ्याचं गाणं देवाला आवडतं असं म्हणायच्या ऐवजी प्रेमळ भक्ताचं गायन देवाला आवडतं असं म्हटलेलं आहे. प्रेम राखून जे गाणं होतं ते देवाला आवडतं. आपण प्रेम राखून गावं असं समर्थ सुचवत आहेत या ओळीमध्ये. मग सर्वांकरता नसलं तरी चालेल, पण देवाकरता गावं, स्तोत्र गावीत, अभंग गावेत. आपल्यापुरते आपल्याशी देवाकरता म्हणून गावेत, ते देवाला आवडतं. तसं निरूपण आणि कथा कीर्तन थोडं बहुत समजलेलं आहे, ते निरूपणही करता येतं आहे, कथाही सांगता येते, कीर्तनही करता येते. असं देवाला आवडतं, आपण तसं करावं असं समर्थ म्हणतात. अधिकाराप्रमाणे करावं. जरा पुरेसं श्रवण झालं, चिंतन घडतं आहे, वर्तन तसं आहे, साधना करतो आहे, मग आपल्याला जे समजलंय ते थोडंसं सांगावं. स्वामीजींनी ज्ञानेश्वरी सांगायला याच प्रकारे सुरुवात केली. आपलं जीवन आपल्या तऱ्हेने घडतं आहे, आता आपण जर सांगितलं तर स्वांत सुखाय, आपल्या स्वतःलाच सुख होण्यात त्याचा उपयोग होईल. जसं एखादी गोष्ट जर उत्तम शिकायची असेल तर कशी शिकायची, तर शिकवल्यामुळे जास्त चांगली शिकली जाते असं म्हणतात. जो शिकवतो प्रत्यक्षात तो शिकत असतो, शिकवताना जास्त चांगलं शिकलं जातं. शिकत असताना जे समजलेलं नसतं ते दुसऱ्याला सांगायच्या वेळेला जास्त समजतं, समजल्यासारखं वाटतं, समजतं. अगदी स्थूल शिक्षणामध्ये देखील हे लागू पडतं. कितीतरी शिक्षक प्रोफेसर असं सांगतात की आम्ही वाचलेलं होतं, याच्यावर आम्ही मार्कही मिळवलेले होते विद्यार्थी असताना, पण आम्ही जेव्हा हे शिकवायला लागलो तेव्हा हे खरं काय आहे हे आम्हाला कळलं. म्हणून तशी पात्रता निर्माण झाली, तसा भरोसा निर्माण झाला, तर आपल्याला जे माहिती आहे ते थोडंसं निरहंकार पद्धतीने सांगायला देखील पाहिजे. निरूपण देवाला आवडतं, कथा कीर्तन देवाला आवडतं असं समर्थ म्हणतात, पण याचं स्वतःचं श्रवण मात्र अबाधित सद्गुरूंकडून चालू आहेच. देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेणे रीती, येणेकरिता भगवंती सख्य घडे नेमस्त. भक्ती भाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा, आपण तैसेची वर्तावे. आपणासी तेच आवडावे, मनासारिखे होता स्वभावे सख्य घडे नाही मस्त. देवाला जे आवडतं तर तसंच आपण वर्तावं आणि आवडून वर्तावं, मोठ्या आवडीनी करावं. जसं जेवण करणं आणि आवडून जेवण करणं, अभ्यास करणं आणि आवडून अभ्यास करणं, ध्यानाला बसणं आणि मोठ्या आवडून आवडीनी ध्यानाला बसणं, नाम घेणं पण आवडून आवडीनी नाम घेणं, पूजा करणं शिस्त म्हणून नव्हे तर आवडून आवडीनी पूजा करणं, त्याच्यात आवड थोडी मिसळावी. असं जेव्हा होईल तेव्हा सख्य होतं असं समर्थ म्हणतात. देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे, अनन्य भावे जीवे प्राणे शरीर तेही वेचावे. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु राम राम। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।